नमस्कार, आकाशवाणी पणजी केंद्राच्या प्रादेशिक खबरां विभागावरवी सुवर्णा खेडेकार तुमकां प्रादेशिक खबरो दिता. काँग्रेसीन मुखेल खबरो. काँग्रेसीन उत्तर गोंयांतल्यान आदले केंद्रीय मंत्री एडवोकेट रमाकांत खलप आनी दक्षीण गोंयांतल्यान कॅप्टन विरियातो फेर्नांडीस हांकां उमेदवारी जाहीर केल्या. वेंचणुकेच्या कामार आसतना सरकारी कर्मचाऱ्यांनी घेतिल्ले खंडणी प्रकरणा संबंधान मुखेल वेंचणूक अधिकारी रमेश वर्मा हांणी हुस्को उक्तायला. 19 एप्रील ते 1 जून मेरेन वेंचणुकेचे एक्झीट पोलाचे सर्वेक्षण करप वा ते जाहीर करून वेंचणूक आयोगान प्रसिद्धी माध्यमांचेर निर्बंध घातल्यात. मडगांव शारांत आयज सांजे शिगम्याची मिरवणूक सुरू जाल्या. लोकांमदी उत्साह दिसून येता. आता पुराय खबरो. काँग्रेसीन उत्तर गोंयांतल्यान आदले केंद्रीय मंत्री एडवोकेट रमाकांत खलप आनी दक्षीण गोंयांतल्यान कॅप्टन विरियातो फेर्नांडीस हांकां उमेदवारी जाहीर केल्या. वेंचणुकी संबंधी तिनूय पक्षाचे उमेदवार जाहीर जाल्ल्यान निमाणे वेंचणुकेचे चित्र स्पष्ट जाला. सत्ताधारी भाजपाचे विरोधी काँग्रेस आनी रिव्हॉल्युशनरी गोवन्स हे तीन पक्ष हे वेगवेगळ्या लोकसभा वेंचणुकेन आसात. आरजेपीन सगळ्यांत पयली उत्तरेक मनोज परब आनी दक्षिणेक रुबर्ट परेरा हांच्या नावाची घोषणा करून वेंचणुकेचो प्रचार सुरू केलो. ते उपरांत भाजपान पयले वळेरेंतल्यान केंद्रीय मंत्री श्रीपाद नायक हांकां उमेदवारी जाहीर केली. पूण दक्षीण गोंयांतली उमेदवारी कोणाक दिवची हे विशीं चिंता कितलेशेच दीस चालूच आशिल्ली. निमाणे हे खेपे दक्षीण गोंयांत बायल उमेदवाराक प्राधान्य दिवपाचे थारावन भाजपान नामनेचे वेवसायीक श्रीनिवास थेंपो हांची घरकान पल्लवी हांकां उमेदवारी जाहीर करून प्रचाराक सुरुवात केली. दक्षीण गोंयचो उमेदवार भाजपान जाहीर केले बरोबर सगळ्यांक दिसले की काँग्रेस दोनूय मतदारसंघातल्यान उमेदवार जाहीर करतले. पूण वेंचणुकेन उमेदवारी वयल्यान प्रदेश काँग्रेसीन फूट पडली. आदले प्रदेशाध्यक्ष गिरीश चोडणकार हांणी दक्षीण गोंयांतल्यान उमेदवारी आपणाकूच मेळची अशी आस्त बाळगून प्रचार सुरू केलो. जाल्यार उत्तर गोंयच्या उमेदवारीचे आशेन प्रदेश काँग्रेसीचे उपाध्यक्ष सुनील कवठणकार कांय दिसा सावन पक्षान सक्रीय जाल्ले. पूण काँग्रेस प्रभारी माणिकराव ठाकरे, प्रदेशाध्यक्ष अमित पाटकार आनी विरोधी फुडारी युरी आलेमांव निमाणे मेरेन रमाकांत खलप आनी कॅप्टन विरियातो फेर्नांडीस या दोघांच्या नावाचेर ठाम रावले. देखून काँग्रेसीचे वेंचणूक समितीन या तिघांच्या मताक प्राधान्य दिवन एडवोकेट खलप आनी विरियातो फेर्नांडीस हांची नावां जाहीर केली. वेंचणुकेच्या कामार आशिल्ल्या सरकारी कर्मचाऱ्यांनी येणावळ कर अधिकाऱ्याच्या नावान एका वेवसायिकाकडल्यान पयशे घेवपाचो आरोप हालींच घडिल्ल्या घडणुकेविशी मुखेल वेंचणूक अधिकारी श्री रमेश वर्मा आयएएस हांणी व्हड उसको उक्तायला. अशे तरेचे कारवाय वेंचणुकेचे प्रक्रियेचे प्रामाणिकपणान आडमेळ हाडटा आनी लोकांचो विश्वास उणो जाता अशी खंत तांणी उक्तायली. अशा गैरवेव्हारा आड निर्णायक कारवाय करपा खातीर वेंचणूक कार्यालयान अबकारी खाते आनी पुलीस अधिकाऱ्या सारकिल्ल्या कायद्यांची अंमलबजावणी एजन्सीन दिल्ले कडक निर्देश परतून सांगून वेंचणूक प्रक्रियेन वांटो घेवपी सगळ्या अधिकाऱ्यांमदी प्रामाणिकपण आनी वेवसायिकीपणाचे उचेले मानक पाळपाचे म्हत्व तांणी उक्तायले. वेंचणुकेची प्रक्रिया नितीमत्ता आनी पारदर्शक पद्दतीन चलची हे खातीर मेहनतीपणान वावुरपी चडशा अधिकाऱ्यांच्या आदर्श समर्पणाचेर सीईओन भर दिलो. लोकशाहीच्या तत्काळ पाळो दिवपाच्या यत्नाची तांणी तोखणाय केली आनी खंयच्याच गैरवेव्हार वा गैरवेव्हाराक आड सादूर रावपाचो उलो तांणी मारलो. वेंचणुके प्रक्रियेची एकात्मता राखपा खातीर ईसीआयन वेगवेगळे उपक्रम बारीकसाणेन नियोजित केल्यात आनी चालीक लायल्यात. जातून मतदार शिक्षणीक मोहिमेचो विस्तार, वेगवेगळ्या कायद्यांची अंमलबजावणी एजन्सी तैनात करप आनी राज्यांत घटमूट सुरक्षा उपाय स्थापन करप असो आस्पाव जाता. 19 एप्रिलाक सकाळी 7 वरां सावन 1 जूनाक सांजे 6:30 वरां मेरेन वेंचणुकेचे एक्झीट पोलाचे सर्वेक्षण करप वा जाहीर करून वेंचणूक आयोगान नेमाळी आनी इलेक्ट्रॉनिक वा टीव्ही चॅनल प्रसिद्धी माध्यमाचेर निर्बंध घातल्यात. हे विशीं अधिसुचोवणी वेंचणूक आयोगान जारी केल्या. लोकसभा वेंचणुकेचे एक्झीट पोल तशेंच आंध्र प्रदेश, अरुणाचल प्रदेश, ओडिशा आनी सिक्कीम या राज्यांच्या विधानसभा वेंचणुकांचे तशेंच 12 राज्यांच्या विधानसभांनी 25 आमदारांच्या सुवातांचे एक्झीट पोल जाहीर करूंकूय हे निर्बंध लागू आसतले. मडगांव शारांत आयज शिगम्याची मिरवणूक सुरू जाल्या. सध्या रोमटामेळ मिरवणूक चालू असून रोखडीच चित्ररथ मिरवणूक सुरू जातली. ही मिरवणूक पळोवंक हजारांनी लोक मडगांवां जमल्यात आनी तांचे खेरीत उत्सव जाणवतालो. चित्ररथांचे मिरवणुकेन वेगवेगळ्या पौराणिक संदर्भ आशिल्ले देखावे तयार केल्यात. होली स्पिरीट चौकातल्यान ही मिरवणूक सुरू जाली. नगरपालिका चौका मेरेन ती चालू आसा. ही मिरवणूक पळोवंक रस्त्याच्या दोनूय वटांनी लोकांनी गर्दी केल्ली दिसून येताली. ह्यो खबरो तुमी आकाशवाणी पणजी केंद्राच्या प्रादेशीक खबरां विभागा वरवीं आयकतात.
Three steps to stay protected and stay safe from COVID-19. Wear face mask, do gaz ki duri to maintain social distancing, maintain hand and face hygiene.
गोंय पर्यटन खातें आनी मुरगांव तालुका नागरीक शिगमोत्सव समितीन वास्को हांगा घडोवन हाडिल्ल्या चित्ररथ सर्तीतले पयले इनाम श्री महालक्ष्मी बांदोडा फोंडा जाल्यार रोमटा मेळातले पयले इनाम सुयोग शिगमोत्सव मंडळ आडपय हांकां फावो जाला. चित्ररथातले दुसरे इनाम दाडसाखळ मेरशी तिसरे आडपय युवक संघ चौथे देव धाडेश्वर मंडळ नेरूळ जाल्यार पाचवे इनाम बाळ गोपाळ चिमला हांकां फावो जाला. रोमटा मेळातले दुसरे इनाम कांडेपार शिगमोत्सव मंडळ तिसरे डोंगरी शिगमोत्सव मंडळ चौथे वास्को फिटनेस फर्स्ट पाचवे मंडलेश्वर शिगमोत्सव मंडळ हांकां फावो जाला. लोकनृत्यातले पयले इनाम सरस्वती कला मंडळ कुर्टी दुसरे सख्या हरी सावयवेरे जाल्यार तिसरे इनाम विजया कला मंडळ फोंडा हांकां फावो जाला. ज्येष्ठ कोंकणी कार्यकर्तो महेश मयेकार हांकां आयज दुखेस्त मरण आयले. तांची पिराय 75 वर्सां आसली. तांच्या मरणाचेर कोंकणी भाषा मंडळान दुख्ख उक्तायलां. आपलो धंदो सांबाळून लेगीत महेश बाब फाटली सुमार 5 दशकां कोंकणी भाशीक चळवळींत सक्रीय आशिल्ले. कोंकणी साहित्य संमेलनान तशेंच हेर कार्यावळींनी आपलो धंदो बंद दवरून लेगीत ते मुजरत हाजीर रावताले. कोंकणी भाषा मंडळाचे ते ज्येष्ठ वांगडी आशिल्ले. कोंकणी भाशीक चळवळ आपल्या समाजीक वावरा वरवीं हेर संस्थांनी रुगोवपाक तांचे मोलादीक योगदान आशिल्ले. महेश बाब सारख्या निश्ठावंत कार्यकर्त्याक लागून कोंकणी चळवळ फळपाक आनी फुलपाक लागली. तांच्या कोंकणी भाशेच्या निश्ठेची मंडळ दखल घेता आनी तांकां आर्गां ओंपता अशें मंडळाच्या वतीन उजवाडायिल्ल्या प्रसिद्धीपत्रकांत अध्यक्ष अन्वेषा सिंगबाळ हांणी म्हटलां. विद्यार्थ्यांच्या व्यक्तिमत्व उदरगती खातीर स्वयंशिस्त म्हत्वाची आसा अशें भगीरथ ग्राम विकास प्रतिष्ठानाचे संस्थापक अध्यक्ष डॉ प्रसाद देवधर हांणी सांगले. कवळेच्या शांतादुर्गा शिक्षण समितीच्या गुरुकुल शाळेच्या मातृभूमी परिचय शिबिराच्या समारोप सुवाळ्यांत ते उलयताले. गुरुकुल विद्यालयाचे 25 विद्यार्थी आणि 5 शिक्षक या 6 दिसांच्या राबितो शिबिरांत वाटेकार जावपाक झाराप कुडाळच्या भागीरथ ग्राम विकास केंद्रान वाटेकार जाल्ले. ग्राम विकासाची संकल्पना समजावन सांगताना शिक्षण पुराय जावन आमचे भुरगे जर गावातच रावले जाल्यार ग्राम विकास सपन साकार जाले म्हणपाक तेको मेळटलो अशें डॉ देवधर हांणी सांगले. मातृभूमी परिचय शिबिराच्या समारोप सुवाळ्याक शांतादुर्गा शिक्षण समितीचे उपाध्यक्ष नारायण नावती इंदिराबाई भट ढवळीकर विद्यालयाचे वेवस्थापक डॉ संतोष देसाय हाजीर आशिल्ले. गुरुकुलचे शिक्षक संभाजी खामकर हांणी शिबिराचो नियाळ मांडलो. नारायण नावती आनी डॉ संतोष देसाय हांचे उलोवप जाले. नामनेचे कोंकणी कवी आनी अणकार करपी परेश नरेंद्र कामत हांच्या चित्रलिपी कविता झाल्याच्या हिंदी अणकाराचे गोयचे राज्यपाल श्री पी एस श्रीधरन पिल्लई हांणी 3 एप्रिलाक राजभवनात लोकार्पण केले. हो झेलो नवी दिल्लीच्या साहित्य अकादमी वतीन उजवाड आयला. गोय विद्यापीठाच्या शणै गोंयबाब भाषा आणि साहित्य संकायचो युवा भाषाशास्त्रज्ञ अणकार करपी आणि सहाय्यक प्राध्यापक आदित्य सिनाय भांगी हांणी हो अणकार केला. राजभवनात जाल्ले कार्यावळीत कवी परेश कामत आणि अणकार करपी आदित्य सिनाय भांगी हाजीर आशिल्ले. राज्यपालांक परेश आणि आदित्य हांकां शुभेच्छा देऊन अणकार ही आयच्या काळाची गरज असे म्हळे. परतुनीक फावट मुखेल खबरो. काँग्रेसीन उत्तर गोंयातल्यान आदले केंद्रीय मंत्री एडवोकेट रमाकांत खलप आणि दक्षिण गोंयातल्यान कॅप्टन विरियातो फेर्नांडीस हांकां उमेदवारी जाहीर केल्या. वेचणुकेच्या कामार असताना सरकारी कर्मचाऱ्यांनी घेतिल्ले खंडणी प्रकरणा संबंधात मुखेल वेचणूक अधिकारी रमेश वर्मा हांणी हुस्को उक्तायला. 19 एप्रील ते 1 जून मेरेन वेचणुकेचे एक्झीट पोलाचे सर्वेक्षण करप वा ते जाहीर करूंक वेचणूक आयोगान प्रसिद्धी माध्यमाचेर निर्बंध घातल्यात. आनी मडगांव शारांत आयज सांजे शिगम्याची मिरवणूक सुरू जाल्या, लोकां मदीं उत्साह दिसता. आनी इतल्यान ह्यो प्रादेशीक खबरो सोपल्यो.